श्रीमद् भगवद गीता अध्याय एक श्लोक 46। संजय उवाच एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानस। संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला। तात्पर्य, आपल्या शत्रूचा व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला। भगवत भक्तीमधील अशा दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे। या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषादयोग या पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न।